खुशहाल रोशनी का त्योहार
Fröhliches Lichterfest।
कहानी एक छोटे गांव में सरल रोशनी का त्योहार बताती है जहां गांव वाले इकट्ठा होते हैं जश्न मनाने और रंगीन रोशनी भेजने के लिए।
Die Geschichte beschreibt ein einfaches Lichterfest in einem kleinen Dorf, bei dem die Dorfbewohner zusammenkommen, um zu feiern und bunte Lichter in die Nacht zu schicken.
एक शाम को त्योहार शुरू हुआ।
Eines Abends begann das Festival.
कई लोग गांव में आए।
Viele Menschen kamen in das Dorf.
सड़कों को रोशनी से सजाया गया था।
Die Straßen waren mit Lichtern geschmückt.
बच्चे खेलते और हंसते थे।
Kinder spielten und lachten.
परिवार त्योहार भोजन के लिए इकट्ठा हुए।
Familien sammelten sich zum Festessen.
हर जगह रंगीन लैंप थे।
Überall waren bunte Lampen.
रात संगीत से जीवंत हो गई।
Die Nacht wurde lebendig mit Musik.
लोग संगीत पर नाचे।
Die Menschen tanzten zur Musik.
वहाँ बहुत खुशी थी।
Dort war viel Freude.
एक आतिशबाजी छोड़ी गई।
Ein Feuerwerk wurde gezündet.
सभी ने उत्साह से ताली बजाई।
Alle applaudierten begeistert.
आसमान कई रंगों में चमक रहा था।
Der Himmel leuchtete in vielen Farben.
हर कोई शो का आनंद ले रहा था।
Jeder freute sich über die Show.
त्योहार देर से समाप्त हुआ।
Das Fest endete spät.
सभी खुशी भरे दिल से घर गए।
Alle gingen mit glücklichen Herzen nach Hause.
अगले दिन नई उम्मीदें आईं।
Der nächste Tag brachte neue Hoffnung.
गांव फिर से शांत था।
Das Dorf war wieder ruhig.
यह एक त्योहार था जो यादगार रहा।
Es war ein Fest, das Erinnerung blieb.
खुशहाल रोशनी का त्योहार खुशी का प्रतीक।
Fröhliches Lichterfest, ein Symbol der Freude.
एक अजनबी देश में एक दिन।
Ein Tag in einem fremden Land.
यह एक व्यक्ति की सरल कहानी है जो नया देश देखता है और भाषा, संस्कृति और परंपरा में अंतर पाता है।
Eine einfache Erzählung über eine Person, die ein neues Land besucht und dabei die Unterschiede in Sprache, Kultur und Tradition entdeckt.
सीता एक नए देश में आती है।
Sita kommt in einem neuen Land an.
पहला प्रभाव अजनबी और रोचक है।
Der erste Eindruck ist fremd und interessant.
Sita kai nayi cheeze dekhti hai.
Sita sieht viele neue Dinge.
Log use muskaan se swagat karte hain.
Menschen begrüßen sie mit einem Lächeln.
Wo ek nayi bhasha sunti hai.
Sie hört eine neue Sprache.
Shaam ko wo ek restaurant mein jaati hai.
Am Abend geht sie in ein Restaurant.
Wo sthaniya vyanjan chakhti hai.
Sie probiert lokale Gerichte.
Khana swadisht aur anokha hai.
Das Essen ist köstlich und einzigartig.
Sita sanskriti ke bare mein kuch seekhti hai.
Sita lernt etwas über die Kultur.
Wo naye anubhavon se khush hai.
Sie freut sich über die neuen Erfahrungen.
Raat saaf aur sundar hai.
Die Nacht ist klar und schön.
Sita apne hotel lautti hai.
Sita geht zu ihrem Hotel zurück.
Wo apne din ke bare mein sochti hai.
Sie denkt über ihren Tag nach.
Uska dil khushi se bhara hai.
Ihr Herz ist voller Glück.
Wo sanskriti ke bare mein adhik seekhne ki yojana banati hai.
Sie plant, mehr über die Kultur zu lernen.
Wo muskurate hue soti hai.
Sie schläft mit einem Lächeln ein.
Ek ajanbi desh mein ek din shanti se samapt hota hai.
Ein Tag in einem fremden Land endet friedlich.
Hanna ka pehla school divas.
Hannas erster Schultag.
Ye kahani Hanna aur uske naye school ke pehle din ki hai. जहाँ वो नए दोस्त बनाती हैं और रोमांचक विषय खोजती हैं।
Die Geschichte handelt von Hannah und ihrem ersten Tag an einer neuen Schule, an dem sie neue Freunde findet und aufregende Fächer entdeckt.
एक सांस्कृतिक गलतफहमी।
Ein kulturelles Missverständnis.
ये कहानी टॉम और उनके जापानी सहयोगी के बीच एक अंतरसांस्कृतिक गलतफहमी को बताती है जो विभिन्न संचार शैलियों के कारण होती है और वे इसे कैसे सुलझाते हैं।
Diese Geschichte erzählt von einem interkulturellen Missverständnis zwischen Tom und seinem japanischen Kollegen, das durch unterschiedliche Kommunikationsstile entsteht und wie sie es lösen.
Tom ek anubhavi manager tha.
Tom war ein erfahrener Manager.
Unka naya sahyogi, Kenji, Japan se aaya tha.
Sein neuer Kollege, Kenji, kam aus Japan.
Tom seedhe sanchar karne ka aadi tha.
Tom war gewohnt, direkt zu kommunizieren.
Dusri or, Kenji namra aur apratyaksh hona pasand karta tha.
Kenji hingegen bevorzugte es, höflich und indirekt zu sein.
यह अंतर अक्सर गलतफहमियों का कारण बनता था।
Dieser Unterschied führte oft zu Missverständnissen.
एक बार टॉम ने केंजी से एक प्रोजेक्ट पर उनकी ईमानदार राय मांगी।
Einmal bat Tom Kenji seine ehrliche Meinung zu einem Projekt.
केंजी ने उत्तर देने से पहले संकोच किया।
Kenji zögerte, bevor antwortete.
वो टॉम को नाराज नहीं करना चाहता था।
Wollte Tom nicht beleidigen.
टॉम केंजी की झिझक को नहीं समझ पाया।
Tom verstand Kenjis Zurückhaltung nicht.
उनकी एक स्पष्ट चर्चा हुई।
Sie hatten eine klärende Besprechung.
टॉम ने अपनी बातें स्पष्ट की।
Tom erklärte seine Sicht der Dinge.
केंजी ने जापानी संचार शैली की व्याख्या की।
Kenji erklärte die japanische Kommunikationsweise.
अब दोनों ने अपनी सांस्कृतिक भिन्नताओं को बेहतर समझा।
Beide verstanden nun ihre kulturellen Unterschiede besser.
उन्होंने अपनी संचार शैली पर पुनर्विचार करने का निर्णय लिया।
Sie beschlossen, ihre Kommunikationsweise zu überdenken.
वे अधिक धैर्यवान और समझदार बने।
Sie wurden geduldiger und verständnisvoller.
उनका पारस्परिक सम्मान बढ़ा।
Ihr gegenseitiger Respekt wuchs.
अब वे मिलकर अधिक प्रभावी ढंग से काम करने लगे।
Zusammen arbeiteten sie nun effektiver.
उनकी संचार के कारण परियोजना सफलतापूर्वक पूरी हुई।
Dank ihrer Kommunikation wurde das Projekt erfolgreich abgeschlossen.
Rangin Kala Grishm.
Farbenreicher Kunstsommer.
एक विस्तृत कहानी एक ग्रीष्मकालीन कार्यशाला के बारे में जहां कलाकार रंगों और रूपों के महत्व पर विभिन्न संस्कृतियों में चर्चा करते हैं और रचनात्मक कृतियों का निर्माण करते हैं।
Eine detaillierte Erzählung über einen Sommerworkshop, bei dem Künstler über die Bedeutung von Farben und Formen in verschiedenen Kulturkreisen diskutieren und kreative Werke erschaffen.
समय के साथ स्कूल प्रणालियां।
Schulsysteme im Wandel der Zeit.
एक गहन निबंध जो विभिन्न देशों में स्कूल प्रणालियों के विकास और परिवर्तन की जांच करता है, जिसमें शिक्षा नीति और उनके छात्रों पर प्रभाव शामिल हैं।
Ein tiefgehendes Essay, das die Entwicklung und den Wandel der Schulsysteme in verschiedenen Ländern untersucht, einschließlich der Bildungspolitik und ihrer Auswirkungen auf die Schüler.
परंपरागत स्कूल प्रणालियां अधिकतर कठोर और पदानुक्रमित थीं।
Die traditionellen Schulsysteme waren meist starr und hierarchisch.
समय के साथ कई देशों ने अपने शिक्षा प्रणालियों में सुधार करना शुरू किया।
Mit der Zeit begannen viele Länder, ihre Bildungssysteme zu reformieren.
इन सुधारों का उद्देश्य अधिक लचीलापन और अनुकूलन क्षमता सुनिश्चित करना था।
Diese Reformen zielten darauf ab, mehr Flexibilität und Anpassungsfähigkeit zu gewährleisten.
कुछ देशों ने नई शैक्षिकी अवधारणाओं की शुरुआत की।
Einige Länder führten innovative pädagogische Konzepte ein.
उदाहरण के लिए फिनलैंड ने एक बहुत ही लचीला शिक्षा प्रणाली विकसित की है।
Zum Beispiel hat Finnland ein sehr flexibles Bildungssystem entwickelt.
फिनलैंड में छात्रों को समान अधिकार दिए जाते हैं और उन्हें श्रेणीबद्ध नहीं किया जाता।
In Finnland sind die Schüler gleichberechtigt und werden nicht kategorisiert.
सिंगापुर में शिक्षा सुधार ने कड़ी अनुशासन और शैक्षणिक उत्कृष्टता पर जोर दिया।
Die Bildungsreform in Singapur betonte dagegen strikte Disziplin und akademische Exzellenz.
साथ ही सिंगापुर नवाचार और आलोचनात्मक सोच को बढ़ावा देता है।
Gleichzeitig fördert Singapur Innovation und kritisches Denken.
जर्मनी एक द्वैत शिक्षा के साथ प्रयोग करता है जो व्यावहारिक अनुभव को शैक्षणिक सीख के साथ जोड़ता है।
Deutschland experimentiert mit einer dualen Ausbildung, die praktische Erfahrung mit akademischem Lernen kombiniert.
ये स्नातकों की रोजगार क्षमता को काफी बढ़ाता है।
Dies erhöht die Beschäftigungsfähigkeit der Absolventen erheblich.
इसके विपरीत जापान का ध्यान अनुशासन और समूह कार्य पर दृढ़ता से केंद्रित है।
Im Gegensatz dazu hat Japan einen starken Fokus auf Disziplin und Gruppenarbeit.
छात्र केवल ज्ञान सामग्री नहीं सीखते बल्कि सामाजिक जिम्मेदारी भी सीखते हैं।
Schüler lernen nicht nur Wissensinhalte, sondern auch soziale Verantwortung.
संयुक्त राज्य अमेरिका में स्कूल प्रणाली राज्य से राज्य में बहुत भिन्न होती है।
In den Vereinigten Staaten variiert das Schulsystem stark von Staat zu Staat.
संयुक्त राज्य अमेरिका विभिन्न शैक्षिकी स्तरों के बीच के अंतर को बंद करने का प्रयास करता है।
Die USA bemühen sich, die Kluft zwischen verschiedenen Bildungsniveaus zu schließen.
तकनीकी पहुंच ने वैश्विक शैक्षिकी परिदृश्य को बदल दिया है।
Der Zugang zu Technologie hat die Bildungslandschaft weltweit verändert.
Online सीखना अब कई स्कूलों में एक स्थायी व्यवस्था है.
Online lernen ist nun eine feste Einrichtung in vielen Schulen.
इसने छात्रों और शिक्षकों के बातचीत करने के तरीके को क्रांतिकारित कर दिया है.
Dies hat die Art und Weise, wie Schüler und Lehrer interagieren, revolutioniert.
भविष्य में उम्मीद है कि शिक्षा और भी व्यक्तिगत और तकनीक आधारित होगी.
In Zukunft wird erwartet, dass Bildung noch individueller und technikgebundener wird.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.